आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार। महत्त्वाच्या विषयांवर करणार चर्चा। चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू। जनगणना प्रक्रियेत महाराष्ट्रात 11,14,277 घरांची स्वगणना पूर्ण। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी। आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून ते आज स्वीडन इथं भेट देतील। त्यांच्या दौऱ्याचा हा 3रा टप्पा आहे। प्रधानमंत्र्यांच्या या दौऱ्याची आतापर्यंतची संक्षिप्त माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुटेनबर्ग इथं स्वीडिश प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील। व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोन्मेष, संरक्षण, अंतराळ इत्यादी क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल। युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देर लेन यांच्याबरोबर उभय नेते युरोपीय गोलमेज परिषदेलाही संबोधित करतील। स्वीडननंतर प्रधानमंत्री नॉर्वे आणि जर्मनीला भेट देणार आहेत। भारतीय युरोपीय संघ मुक्त व्यापार करार झाल्यानंतर प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच युरोप दौरा आहे। त्यांच्या नेदरलँड भेटीत महत्त्वाचे 17 करार झाले। सेमीकंडक्टर, दुर्मिळ खनिजं, हरित हायड्रोजन, उच्च शिक्षण, सायबर सुरक्षा, शेती, दुग्ध व्यवसाय, आरोग्य, पाणी व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रांचा यात समावेश आहे। यावेळी दोन्ही देशांमध्ये व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्यावर सहमती झाली। दहशतवादाविरोधात संघटित प्रतिकार करण्याबाबत उभय नेत्यांचं एकमत झालं। याखेरीज नेदरलँड्समध्ये लायडन विद्यापीठात जतन केलेला चोलकालीन अन्नाई मंगलम ताम्रपट मोदी यांना सुपूर्द करण्यात आला। त्याआधी प्रधानमंत्री मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीत अबुधाबी इथं राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्याशी चर्चा केली। तिथंही दोन्ही देशांदरम्यान महत्त्वाचे व्यापारी करार झाले।
दिल्लीमध्ये CNG पुरवठा करणाऱ्या इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडनं आजपासून 1 रुपया दरवाढ केली। त्यानुसार CNGचे दर दिल्लीत 80.09 रुपये, गझियाबाद आणि नोएडा इथं 88.70 रुपये, गुरुग्राममध्ये 85.12 रुपये इतके झाले। या आठवड्याच्या सुरुवातीला CNGच्या दरात इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडनं 2 पैशांची वाढ केली होती। चांदीच्या आयातीवर सरकारने निर्बंध घातलेत। सोन्याचा किंवा प्लॅटिनमचा मुलामा लावलेल्या चांदीच्या आयातीवरही निर्बंध लावल्याचं परकीय व्यापार महासंचालनालयानं अधिसूचनेद्वारे सांगितलं। याआधी सरकारने 13 एप्रिल रोजी मौल्यवान धातूंवरचं आयात शुल्क 6% वरून 15% वाढवण्याचा निर्णय घेतला होता। जनगणना 2027 पहिल्या टप्प्यात गृहगणना सुरू झाली असून सरकारने त्यासाठी स्वगणनेचा पर्याय दिलाय। या अंतर्गत महाराष्ट्रात 1 ते 15 मे या कालावधीत 11,14,277 घरांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली। ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली त्यांनी आपल्या भागात येणाऱ्या प्रगणकाला H या अक्षरानं सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक उपलब्ध करून द्यावा। तसंच ज्यांना ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करता आली नाही त्यांनी 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत राज्यातल्या सर्व कुटुंबांना प्रत्यक्ष गणनेसाठी प्रगणक भेट देतील, त्यावेळी त्यांना सहकार्य करावं आणि अचूक माहिती द्यावी असं आवाहन निवडणूक आयोगानं केलं आहे। एक देश एक निवडणूक या विधेयकासाठीच्या संयुक्त संसदीय समितीने काल बंगळुरूमध्ये राजकीय पक्ष, कायदेतज्ञ आणि नागरी समाजातल्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली। कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार, माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोइली आणि सर्वपक्षीय प्रतिनिधींनी या विधेयकावर आपले विचार मांडले अशी माहिती समितीचे अध्यक्ष PP चौधरी यांनी दिली। संयुक्त संसदीय समिती विविध राज्यांचे दौरे करून त्यांच्या हरकती आणि सूचनांची नोंद घेत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। तिरुअनंतपुरम इथून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्याला लागलेल्या आगीमुळे मुंबई दिल्ली रेल्वेमार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे। मध्य प्रदेशातल्या रतलाम जिल्ह्यात आज पहाटे 5:15 सुमाराला या गाडीच्या B1 या डब्याला आग लागली. तेव्हा डब्यात 68 प्रवासी होते. मात्र 15 मिनिटांच्या आत सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली असून कुठलीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेमुळे 8 ते 10 प्रवासी गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून ओव्हरहेड दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरे हिला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची CBI कोठडी दिली. या प्रकरणाचा तपास CBIनं सुरू केल्यावर पुण्यातून आरोपीला काल अटक झाली होती. आज वर्ल्ड हायपरटेन्शन डे म्हणजेच जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा होतोय. उच्च रक्तदाबाविषयी जागृती निर्माण करणं, रक्तदाब प्रतिबंध निदान आणि नियंत्रणासाठी वैयक्तिक सामूहिक आणि आरोग्य यंत्रणा स्तरावर प्रयत्नांना चालना देणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे. रक्तदाबावर एकत्रितपणे नियंत्रण मिळवू, आपला रक्तदाब नियमितपणे तपासा, या सुप्त मारेकऱ्याला पराभूत करा ही यंदाची या दिवसाची संकल्पना आहे. जागतिक दूरसंचार आणि माहिती संघटन दिवस आज साजरा होतोय. पॅरिसमध्ये 1865 आजच्या दिवशी ITU अर्थात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना झाली. त्यानिमित्त हा दिवस साजरा होतो. इंटरनेट आणि इतर माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानामुळे समाज आणि अर्थव्यवस्थेत घडणाऱ्या बदलांबाबत जागरूकता निर्माण करणं हे याचं उद्दिष्ट आहे. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कर्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा पराभव केला. IPL क्रिकेटमध्ये काल इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सनं गुजरात टायटन्सचा 29 धावांनी पराभव केला. त्यामुळे गुजरात टायटन्स संघाची प्लेऑफमधल्या प्रवेशाची संधी हुकली. सुनील नारीने सामनावीर ठरला. आज धरमशाला इथं 3:30 पंजाब किंग्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूबरोबर होईल. दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 7:30 सुरू होईल. इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफचा पराभव करत युक्रेनच्या एलिना स्वितोलिना हिनं स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. स्वितोलिनानं कोको गॉफचा पराभव केला. स्वितोलिनानं तिसऱ्यांदा इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत विजय मिळवलाय. टेनिसमध्ये पोर्टुगल ATP चॅलेंजर्स स्पर्धेत भारताच्या सिद्धांत बाठियानं बल्गेरियाच्या अलेक्झांडर डोन्स्कीच्या साथीनं दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. पोर्टुगलचा डियागो परेरा आणि स्पेनचा डेव्हिड वेगा हर्नांडेज या जोडीला त्यांनी सरळ सेटमध्ये हरवलं. सिद्धांत बाठियाचं ATP चॅलेंजर्समधलं हे तिसरं विजेतेपद आहे. आफ्रिकेत काँगो आणि युगांडामधल्या इबोला या आजाराचा उद्रेक ही आंतरराष्ट्रीय चिंतेची आणि सार्वजनिक आरोग्य विषयक आणीबाणी असल्याचं WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं घोषित केलं आहे. इबोला या आजाराचे आतापर्यंत 300 जास्त संशयित रुग्ण तर 88 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर WHOचे महासंचालक टेड्रस घेब्रेसस यांनी आज हे घोषित केलं. मात्र इबोलाचा उद्रेक अद्याप COVID-19 निर्माण झालेल्या जागतिक आणीबाणीचे निकष पूर्ण करत नसून आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याची आवश्यकता नसल्याचं WHOनं म्हटलंय. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचा मोठा भाग, अंदमान द्वीप समूह आणि संपूर्ण निकोबार बेटांच्या काही भागात आगेकूच केली. त्यानुसार या महिन्याच्या 26 केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल होईल अशी शक्यता आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भात उद्या उष्णतेची लाट येईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू. जनगणना प्रक्रियेत महाराष्ट्रात 11,14,277 घरांची स्वगणना पूर्ण. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 CBI कोठडी. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.